यहेस्केल अध्याय 43. नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडती त्याकडे मला नेले, तेव्हा पहा पूर्वेकडून इस्रायलच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलाच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. आणि जेव्हा तो नगराचा नाश करावयाला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते. खबार नदी तिरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता. आणि तेव्हा मी उपडा पडलो, जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले आणि आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पहा परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले. मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो मनुष्य माझ्या शेजारीच उभा होता. तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादासनाची जागा आहे. येथे मी इस्रायलच्या लोकांमध्ये सर्व काळ राहीन. इस्रायल घराने व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्याच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंच स्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत. त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्या शेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभा शेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्य करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लावला आहे, म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे. आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी, म्हणजे मी सर्व काळ त्यांच्यात राहीन. मानवाच्या मुला, तू इस्रायलच्या घराण्याला हे घर दाखवू अशासाठी की त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे. त्यांनी त्यांच्या वर्तनाविषयी विचार करावा, कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वांमुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखवू आणि हे त्यांच्या समक्ष लिही अशासाठी की त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचारावे. हा मंदिरासाठीचा नियम आहे. पर्वत माथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पहा हा मंदिराचा नियम आहे. हाताने विधीची मापे ही आहेत, तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल आणि तिची कड तिच्या काठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा विधीचा पाया होय. तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची 2 हात व रुंदी 1 हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत 4 हात व 2 हात रुंद होती. वेदीच्या वरच्या भागाची उंची 4 हात होती. वेदीच्या अग्निकुंडाला लागून वर गेलेली 4 शिंगे होती. वेदीवरील अग्निकुंडाची लांबी 12 हात व रुंदी 12 हात अशी चौरस होती. तिची बैठक 14 हात लांब व 14 हात रुंद होती. त्याची कड 1.5 हात रुंद होती. तिच्या सभोवती कड 1/2 हात रुंद होता. तिचा तळभाग स्वभावावर 1 हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या. पुढे तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे, म्हणून ते ती तयार करतील. त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करायला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी 1 गोरा दे. तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या 4 शिंगावर, बैठकीच्या 4 कोपऱ्यावर आणि सर्व बाजूच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायचित करून शुद्ध कर. मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्र स्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे. नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याचकांनी ती शुद्ध करावी. जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून 1 निर्दोष गोरा व निर्दोष मेंढा अर्पण करशील. तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील. तू 7 दिवस रोज एका निर्दोष बकऱ्याचे पाप अर्पण कर. 1 गोरा व कळपातील 1 निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे. 7 दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रकरण विधी करावे आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की 8व्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांतार्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्वीकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.